चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ब्राझील करणार अमेरिकेतून इथेनॉल आयात। वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी इथेनॉल उत्पादनातील वाढ ही पुरेशी ठरणार नाही। ही टंचाई भरून काढण्यासाठी ब्राझील अमेरिकेतून इथेनॉलची आयात करणार आहे असं SNP ग्लोबल प्लॅन्सच्या विश्लेषकांनी सांगितलं आहे। येत्या काही वर्षात ब्राझीलमध्ये इथेनॉलची मागणी दरवर्षी 2.5% वाढेल। प्लॅट्सचे वरिष्ठ जैव इंधन विश्लेषक बीएट्रीज म्हणाले, कॉर्न बेस्ड इथेनॉल प्लांट्सकडून नवीन क्षमता आल्या असल्या तरी वाढत्या मागणीनुसार पुरवठा करणं पुरेसं नाही, त्यामुळे ब्राझील इंधनाची आयात करणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ब्राझीलला इथेनॉल उत्पादनावर भर देणं सोपं झालं आहे। साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे किमती कमी राहिल्या आणि पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे साखर कारखाने इथेनॉल उत्पादनाकडे वळले। उसाच्या रसाबरोबरच कॉर्नमधूनही इथेनॉल तयार करण्याचं ब्राझीलचं उद्दिष्ट आहे। साओ मार्टिन हो हा देशातील सर्वात मोठा साखर कारखाना इथेनॉल उत्पादकांपैकी एक आहे। कॉर्नपासून इथेनॉल तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा देण्याची योजना गोयस राज्यात आहे।